गिफ्ट्स, भेटवस्तू जेव्हा आपल्याला कोणी देतं तेव्हा आपल्याला किती आनंद होतो नाही, आणि जेव्हा आपल्याला गिफ्ट द्यायचं असतं त्यावेळेला किती विचार करावा लागतो. बापरे, सगळ्यांना माहीतच आहे की गिफ्ट किती महत्त्वाचे असतात. सणासुदीत द्यायला, नवीन नाती जुळविण्यासाठी, एक आठवण देण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी. मी अनुराग देशपांडे मोहक फॅमिलीतर्फे घेऊन आलो आहे तुमच्यासाठी ट्रेडिशनल ट्रीज, गिफ्ट आर्टिकल्सचा असा प्रकार जो अगदी कोणालाही देऊ शकतो, तसं मामा मावशी काका काकू ताई भाऊ मित्र मैत्रीण कोणालाही, कारण ही घराघरात लागणारी वस्तू आहे. रक्षाबंधनाच्या ओवाळणी, गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये, दिवाळीच्या सणामध्ये पण अगदी हळदी कुंकवालाही वापरू शकू असे सुंदर मोहक ट्रेज आहेत बरं. ह्या सुट्टीत मी जे काय शिकलो ते हे ट्रेस घ्यायला आणि मला आशीर्वाद द्यायला नक्की 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 भेट द्या मोहक स्टॉलला. शनिवारी 24 मे 2025, आनंद नगर हॉल, पौड रोड, पुणे इथे भेटूयात. बाय.